नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीने वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा हा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही.
आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, तुझ्या समक्ष आम्ही नम्र अंतकरणाने येत आहोत. तू आजपर्यंत आम्हाला सांभाळलास, आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास, आमच्यामधील उणीवा जाणून सुद्धा तू आम्हाला सोडलं नाहीस, त्यागलं नाहीस. परंतु प्रभू, तुझं प्रेम, तुझी कृपा, तुझी दया आमच्यावर तू विपुल केलेली आहेस. तू आम्हाला सोडलं नाहीस, त्यागलं नाहीस. प्रभू दयाळा, आज आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. आम्हाला माहीत आहे की आमच्यामध्ये अनेक असे दुर्गुण आहेत जे तुला आवडत नाहीत. आमच्या मनात असे विचार येतात, आमच्या हातातून अनेक वाईट कृत्ये घडतात ज्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. प्रभू, तू आम्हाला सहाय्य पुरेव, शक्ती पुरेव. आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी तू दूर कर. चांगले विचार, शुद्ध विचार, पवित्र अंतकरण तू आम्हाला दे, जेणेकरून आमचे जीवन तुला आवडणारे असे व्हावे. आमच्या सेवेवर तू आशीर्वाद पाठव. हो दे प्रभू, की आम्ही तुझं भय बाळगून राहावं, आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालावं आणि आमच्या जीवनाच्याद्वारे अनेक लोकांना तुझ्याकडे आम्ही आकर्षित करावं. आजचे हे वचन आमच्याकरिता आशीर्वादाचे असे होते. जे लोक आजारी आहेत, बिछाण्याला खिळलेले आहेत, त्यांना स्पर्श कर प्रभू, त्यांना तू आरोग्य पुरेव. त्या लोकांकरिता प्रार्थना आहे जे आज दुःखी आहेत, निराश आहेत, जीवनाला कंटाळलेले आहेत, अशा सर्वांना तू उत्साहित कर, त्यांना तू उत्तेजन दे आणि जिवंत राहण्याकरिता एक नवीन आशा दे. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव. ही वेळ आमच्याकरिता आशीर्वादाची अशी होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना आम्ही मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, मलाखीचे पुस्तक पहिला अध्याय आणि पहिले वचन आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये वाचले होते. मी आपल्याला सांगितले होते की मलाखी ह्या शब्दाचा अर्थ आहे संदेशवाहक किंवा निरोप्या. मलाखी परमेश्वराचा निरोप्या होता. आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं मलाखीच्या द्वारे इस्रायलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन. मलाखीचा संदेश फार विलक्षण व सुंदर रीतीने सुरू होतो आणि दुसऱ्या वचनात तो म्हणतो की परमेश्वर म्हणतो मी तुम्हावर प्रीती केली. प्रारंभ करण्याची ही किती सुंदर पद्धत आहे. आता आपणाला काय वाटतं की हे लोक कशाप्रकारे प्रत्युत्तर देतील? लक्षात ठेवा की हे लोक गुलामगिरीतून, बंदिवासातून आपल्या देशात वापस परतले आहेत आणि नेहम्याच्या समयापर्यंत जरी ते एरुश्लेमच्या भिंती बांधण्याविषयी निराश झालेले होते, परंतु तरी सुद्धा त्यांना समृद्धी प्राप्त झाली होती आणि पुन्हा बांधण्यात आलेल्या मंदिरात ते उपासना करीत होते. ते सर्व विधींचे पालन करीत होते. वरून वरून तर सर्व चांगले दिसत होते, परंतु ते झोंबणाऱ्या गोष्टी बोलणारे, आढ्यताखोर आणि बनावटी लोक होते. परमेश्वर त्यांना म्हणतो मी तुम्हावर प्रीती केली. आणि ते काय म्हणतात ऐका, की तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केली? हे वचन आम्हाला सांगतं पण तुम्ही विचारिता तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली. परमेश्वर म्हणतो एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली. श्रोत्यानो, आज सुद्धा मंडळात असे लोक आहेत जे परमेश्वराला प्रश्न करून विचारू इच्छितात. आजच्या ह्या घटनांकडे पाहून कोणी कसे म्हणू शकेल की परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो? काही असो, परमेश्वराने प्रारंभापासून स्पष्ट केले होते की परमेश्वर इस्रायलांवर प्रीती करतो. श्रोत्यानो, जेव्हा आमच्या सभोवती अनेक घटना घडताना आम्हाला दिसतात, अनेक लोक दुर्घटनांमध्ये आणि आकस्मिक रीतीने ह्या जगाला सोडून जातात, तेव्हा लोक प्रश्न विचारतात की आम्ही कसं समजावं की परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो, तो प्रेम करणारा परमेश्वर आहे, हे कसं शक्य आहे? तर श्रोत्यानो, परमेश्वराने मोशेला काय म्हटले पहा. अनुवादाचे पुस्तक 10वा अध्याय आणि 15व्या वचनात. अनुवादाचे पुस्तक 10वा अध्याय 15व्या वचन सांगते, असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून आजच्या प्रमाणे निवडून घेतले. हे आज विदितच आहे. परमेश्वर प्रेम करतो हे सांगण्यासाठी त्याने वेळ दिला. त्याने असेच ते म्हटले नाही. परमेश्वराने अब्रामावर प्रेम तर केले, पण त्याने त्याला सांगितले नाही की तो त्याच्यावर प्रेम करतो. तात्पर्य हे श्रोत्यानो की मानव जातीला हे सांगण्यासाठी की परमेश्वर त्यांच्यावर प्रीती करतो, परमेश्वराने घाई केली नाही आणि तो ह्या ठिकाणी त्या गोष्टीला अशा प्रकारे मानतो. 10वा अध्याय आणि 15वे वचन जे आताच मी आपणाकरिता वाचले होते, पुन्हा वाचते. असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली, म्हणून त्याने त्यांच्या मागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून आजच्या प्रमाणे निवडून घेतले. हे आज विदितच आहे. आणि आता परमेश्वर तयार आहे जे त्याने म्हटले आहे त्याला प्रमाणित करण्याकरिता आणि त्याचे उत्तर तो अशा प्रकारे देतो. पुन्हा एकदा पहिला अध्याय दुसरे वचन आणि नंतर तिसरे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्हावर मी प्रीती केली, पण तुम्ही विचारिता तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली. परमेश्वर म्हणतो, एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय, तरी मी याकोबावर प्रीती केली. एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यास दिले. काय एसाव याकोबाचा भाऊ नव्हता? परमेश्वर म्हणतो की तरी सुद्धा मी याकोबावर प्रेम केले आणि मी एसावाचा द्वेष केला. ही परमेश्वराची फार विलक्षण अशी गोष्ट आहे. लोक परमेश्वराला प्रश्न विचारित आहे व त्याच्या प्रेमाविषयी ते संशय धरित आहेत, परंतु परमेश्वर इस्रायलांना त्यांच्या राष्ट्राच्या प्रारंभाविषयी स्मरण करून देत आहे. याकोब आणि एसाव जुळे भाऊ होते. त्या दोघांमध्ये आपसात परमेश्वराने फरक निर्माण केला होता, परंतु 1500 वर्षानंतर परमेश्वर म्हणतो की तो याकोबावर प्रीती करतो. परंतु एक समस्या आहे व ती ही की परमेश्वराने असे म्हणायला नको की त्याने याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. एकदा एका विद्यार्थ्याने एका शिक्षकाला विचारले की परमेश्वराने ह्या ठिकाणी का म्हटले की तो एसावाचा द्वेष करतो. शिक्षकाने त्याला उत्तर दिले की ह्या वचनाविषयी माझी सुद्धा समस्या आहे, ती ही की परमेश्वराने असे का म्हटले की तो याकोबावर प्रीती करतो. प्रिय श्रोत्यांनो, समस्या ही आहे की परमेश्वराने का म्हणावे की तो ह्या लोकांवर प्रीती करतो. परंतु आम्ही ही गोष्ट समजायला हवी की परमेश्वर असे तेव्हा म्हणतो जेव्हा याकोब व एसावाद्वारे नंतर दोन राष्ट्रे निर्माण झालीत. परमेश्वराने म्हटले की तो याकोबावर प्रीती करतो कारण त्याला माहीत होते की याकोबाच्या मनात परमेश्वरासाठी अर्थात त्याच्यासाठी जागा आहे, परंतु एसावाच्या मनात परमेश्वरासाठी जागा नाही. मलाखीच्या पुस्तकात परमेश्वराने जे म्हटले आहे ते 1500 वर्षानंतर म्हटले आहे हे लक्षात घ्या. इतक्या काळाच्या दरम्यान हा द्वेष आणि प्रेम दोन राष्ट्रे म्हणून आम्हाला पाहायला मिळतात. एसावापासून एदोम आणि याकोबापासून इस्रायल झाले. आणि ह्या दोन्ही देशाच्या इतिहासाला जर आम्ही वाचले श्रोत्यांनो, तर आम्ही ह्या निष्कर्षाप्रत पोहोचतो की परमेश्वर एकाशी प्रेम आणि दुसऱ्याशी तिरस्कार करतो. एकावर तो प्रेम करतो तर दुसऱ्याचा तो द्वेष करतो. ह्या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट अजून दृष्टीस पडते, ती ही की आज आम्ही परमेश्वराच्या प्रेमालाच अधिक सांगतो आणि विसरून जातो की परमेश्वर द्वेष सुद्धा करतो. जर परमेश्वर एखाद्या चांगल्या गोष्टीवर प्रेम करतो तर तो वाईट गोष्टीचा द्वेष सुद्धा करतो. आता चौथं वचन पहा काय सांगतं. मलाखीचे पुस्तक पहिला अध्याय चौथे वचन. अदोम म्हणाला, आमची नासधूस झाली तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू. तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधतील पण मी पाडून टाकीन आणि लोक त्यास दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्यावर सदा रुष्ट आहे असे राष्ट्र म्हणतील. परमेश्वर ह्या ठिकाणी जणू त्यांना असे म्हणत आहे की एसाव व याकोबापासून निर्माण होणाऱ्या दोन राष्ट्रांची कार्ये आणि व्यवहारामुळेच मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा मी द्वेष केला. जेव्हा परमेश्वराने अदोम विषयी आपला निर्णय सांगितला त्यानंतर अदोम वापस परतला नाही. परमेश्वर इस्रायलास म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती केली, परंतु ही गोष्ट परमेश्वराने त्याला सुरुवातीलाच म्हटली नाही, परंतु त्याने वाट पाहिली. ह्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की आपला निर्णय परमेश्वर उतावळेपणाने घेत नाही. परमेश्वराचा निर्णय कधीच निराधार नसतो. परमेश्वराचा त्याच्या लोकांशी संबंध आहे. परमेश्वर त्या राष्ट्राचा पिता होता, तो त्यांचा प्रभू होता, तो त्यांचा परमेश्वर, तो त्यांचा न्याय परमेश्वर होता. परमेश्वराने इस्रायलांना कठोर सजा दिली व असे प्रतीत होते की परमेश्वराने अदोमपेक्षा अधिक शिक्षा इस्रायलाला दिली. परंतु हे कधी झाले? जेव्हा इस्रायलांनी मसीहाला नाकारले. आज परमेश्वर प्रीती आहे ह्याविषयी बरेच काही म्हटले जाते. लोक बहुधा म्हणतात की परमेश्वर प्रीती आहे. परमेश्वर इस्रायलांना म्हणत नाही की तो प्रीती आहे. तो असे म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती केली व त्या प्रीतीला मी प्रदर्शित केले. फार पूर्वीपासून परमेश्वराने मानव जातीला सांगितले की तो त्यांच्यावर प्रीती करतो, परंतु त्याने ह्याचे प्रदर्शन बोलण्याआधी प्रारंभीच आदम आणि हव्वा यांच्या जीवनात, जेव्हा त्याने अब्रामाला बोलावले तेव्हा त्याच्या जीवनात आणि आजच्या मानवाच्या वर्तमान स्थितीत सुद्धा केले आहे. मलाकीचे पुस्तक पहिला अध्याय आणि सहावं वचन पुढे आम्हाला सांगतं, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याचकास परमेश्वर विचारतो, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? श्रोत्यानो, प्रत्येक इस्रायली व्यक्तीसाठी परमेश्वर व्यक्तिगत पिता नव्हता, मोशे आणि दाविदासाठी सुद्धा नाही. त्यांच्याविषयी म्हटले आहे की ते यहोवाचे सेवक होते, परंतु परमेश्वराने संपूर्ण इस्रायली राष्ट्राला त्याचा पुत्र म्हटले आहे. ह्या ठिकाणी तो त्यांना स्मरण करून देतो की त्याचे हे नाते राष्ट्राशी आहे. तो म्हणतो की मी धनी आहे तर माझे भय कुठे आहे? असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याचकास परमेश्वर विचारतो, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? परमेश्वर त्यांच्याविषयी असे म्हणू शकला म्हणून ते फार दुःखी झालेत. ते म्हणत होते, आम्ही इतके चांगले आहोत, आम्ही मंदिरात जातो, आम्ही सर्व विधींचे पालन करतो, आम्ही तुझ्याशी फार विश्वासूपणाने राहतो, संपूर्ण इस्रायल राष्ट्राचे आम्ही आधारस्तंभ आहोत, आणि तरी तू म्हणतो की तुम्ही माझ्या नामाचा अपमान केला? आम्ही कोणत्या प्रकारे तुझ्या नामाचा अपमान करीत आहोत? असंस्कृत काळात आम्हाला दिसतं श्रोत्यानो की लेकरे आपल्या माता पितांचा आदर करीत असत. आधुनिक व सुसंस्कृत काळात माता पितांचा आदर करू नये अशी पद्धती आलेली आहे, परंतु आम्हाला दिसतं की त्या काळात त्यांनी आपल्या माता पितांचा आदर केला आणि परमेश्वर त्याला एक उदाहरण म्हणून ह्या ठिकाणी वापरित आहे. तो म्हणतो की मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो, परंतु तुम्ही माझा आदर करीत नाही. हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते, परंतु ते समजले नाहीत, कारण ते कठोर हृदयाचे, हट्टी आणि स्वतःमध्ये संतुष्ट राहणारे होते. आपण त्यांना काही सांगू शकत नाही. मी ह्या मताची आहे की हे चित्र फक्त आजच्या तरुणांचेच नाही, परंतु सर्व लोकांचे आहे. आम्ही तरुण लोक ऐकत नाहीत म्हणून त्यांना दोष लावतो, परंतु आम्हाला दिसतं की वृद्ध लोक सुद्धा ऐकत नाहीत. ते निश्चितच देवाचे ऐकत नाहीत. देवाने इस्रायलाला म्हटले, तुम्ही माझ्या नावाचा अपमान केला. ते असे वागत होते जणू काय झाले आहे हे त्यांना माहीत नाही. जर आपण त्या काळात एरुश्लेममध्ये गेला असता तर आपल्याला दिसले असते की एक मोठी भीड मंदिरामध्ये अर्पणे आणीत आहे. हे लोक विधी पाळीत आहेत, ते धार्मिक असण्याचा दिखावा करीत होते. त्यांचे ते वागणे फार प्रभावी होते आणि मला खात्री आहे की आमच्यापैकी अनेकांनी म्हटले असते, हो हे किती जागरूक लोक आहेत आणि किती देवावर प्रेम करणारे आहेत, किती देवाशी विश्वासूपणाने वागणारे आहेत. श्रोत्यानो, ते निश्चितच देवाची उपासना करीत होते. खरे सांगायचे म्हणजे ते जरी उपासना करीत होते, जरी असे दाखवित होते की आम्ही फार धार्मिक आहोत, आम्ही परमेश्वराचा आदर करणारे आहोत, परंतु त्यांची अंतकरणे परमेश्वरापासून दूर होती. ते देवापासून फार दूर होते. देवाच्या नावाचा ह्या सगळ्या गोष्टी करीत असून सुद्धा ते अपमान करीत होते. पुढे सातवं वचन आम्हाला सांगतं, पहिला अध्याय सातवे वचन, तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता, तरी तुम्ही विचारिता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले? तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेष तुच्छ आहे, असे तुम्ही बोलता तेणेकरून तुम्ही ते विटाळविता. निरंतर मंदिरात जात असताना सुद्धा हे लोक देवाच्या नावाचा अपमान कशाप्रकारे करीत होते? परमेश्वर त्या गोष्टी त्यांच्या समोर मांडित आहे. तो म्हणतो की तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढविता. मला वाटतं ह्या ठिकाणी भाकर ही वेदीवर चढविण्यात आलेल्या अर्पणांना किंवा दानांना दर्शविते. मग ते अर्पण मांसाचे असो किंवा प्राण्याचे अर्पण असो, परमेश्वर आठव्या वचनात हे स्पष्ट करेल की तो ह्याच विषयी बोलत आहे. त्यांची अर्पणे विटाळलेली होती, परंतु ते ह्या गोष्टीला स्वीकारित नव्हते. ते प्रश्न विचारित होते की आम्ही तुला कोणत्या प्रकारे विटाळविले, परंतु ते ह्या गंभीर दोषाकडे दुर्लक्ष करून असे दाखवित होते जणू ह्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. परमेश्वरालाच माहीत नाही की तो कशाविषयी बोलत आहे. नंतर पुढे परमेश्वर त्यांना म्हणतो, तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज तुच्छ आहे. ते म्हणतात की परमेश्वराचे मेज तुच्छ आहे, आणि ज्या प्रकारे त्यांनी त्याविषयी वर्तणूक दाखविली, ज्या प्रकारे ते वागले, त्यामुळे त्यांनी त्याचा अपमान केला होता. परमेश्वर हे लोक जे यहुदी अवशिष्ट होते, जे आपल्या देशात परतले होते आणि त्या ठिकाणी स्थायिक झाले होते, त्यांच्याशी बोलत आहे. त्या ठिकाणी ते फार समाधानाने राहत होते. आता ते समृद्ध झाले होते. त्यांना त्या देशामध्ये परतून 100 वर्षे पूर्ण झाले होते. बंदिवास संपून बरीच वर्षे लोटले होते आणि ह्या देशामध्ये त्यांची समृद्धी, त्यांची वाढ झाली होती. त्यांच्याजवळ आता मंदिर होते, ते विधींचे पालन करीत होते. परंतु खरे पाहता श्रोत्यांनो, ते देवापासून दूर होते व परमेश्वर जसा त्यांच्याशी बोलत होता, ते त्याला उद्धटपणे उत्तर देत होते. आता पुढे परमेश्वर जे काही त्यांना म्हणणार आहे, ते खरोखर जखम करणारे, बोसणारे असे आहे, आणि त्याविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. श्रोत्यांनो, आज आम्ही सुद्धा इस्रायलांप्रमाणे परमेश्वराला अनेकदा प्रश्न विचारतो. आम्ही स्वतः चुका करतो. परमेश्वराच्या वचनांचं आम्ही पालन करीत नाही, त्याच्या आज्ञा आम्ही पाळत नाही, आणि तरी सुद्धा आम्ही उद्धटपणे त्याला प्रश्न विचारतो की आम्ही असे काय केले आहे की तू आमच्यावर क्रोधित झालेला आहे, तू आमची प्रार्थना का ऐकत नाही. पुष्कळदा श्रोत्यांनो, जे पैसे कुठेच चालत नाहीत, ते दानपात्रात टाकण्यात येतात. ज्या वस्तू आम्ही घरामध्ये वापरू शकत नाही, अनेकदा लोक त्या वस्तू मंदिरात आणतात आणि त्या देवाच्या सेवकाच्या अधीन करून म्हणतात की जर ह्यांचा मंदिरामध्ये उपयोग होत असेल तर आपण ह्यांना उपयोगात आणा, कारण आमच्या घरात तर ह्या वस्तू पडून आहेत. अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही परमेश्वराच्या प्रति दाखवतो आणि तसेच आमच्या जीवनाविषयी सुद्धा आहे. जे काही आमच्यामध्ये उत्तम आहे, ते आम्ही स्वतःकरिता, आमच्या कुटुंबाकरिता आणि आमच्या सुख समाधानाकरिता उपयोगात आणतो, आणि जे काही उरलेले आहे ते आम्ही देवाला देण्याचा प्रयत्न करतो. आमची वेळ, आमची जी दाने आहेत, आमच्यामध्ये परमेश्वराने ज्या योग्यता दिलेल्या आहेत, त्या सर्वांचा उपयोग आम्ही परमेश्वराच्या गौरवाकरिता, त्याच्या सेवेकरिता करीत नाही, परंतु थोडासा वेळ आम्ही परमेश्वराच्या सेवेमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. काही लोक तर ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करीत नाहीत, आणि म्हणूनच आज आमच्या मंडळ्या थंडावलेल्या आम्हाला दिसतात. आमच्या मंडळांमध्ये उत्साह आम्हाला दिसत नाही, आनंद दिसत नाही. कारण काय? तर लोक स्वार्थी झालेले आहेत आणि उद्धटपणे ते पुन्हा परमेश्वराला प्रश्न विचारण्यात कचरत नाहीत. ह्या ठिकाणी परमेश्वर ह्यांना सरळपणे विचारित आहे की मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो. मी बाप आहे, जर तुम्ही मला पिता म्हणून हाक मारिता, जर मी तुमच्यावर दृष्टी ठेवून आहे, मी तुमच्या सर्व गरजा तर भागवित आहे, तर मग माझा सन्मान कुठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कुठे आहे? आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचे भय नाही. ते सर्रास भयंकर अशी वाईट कृत्ये करीत आहेत आणि त्यामध्ये त्यांना काहीच वाटत नाही. आज जर नरकाविषयी आपण लोकांशी बोलाल, नरकातील अग्निविषयी बोलाल, तर त्याचे सुद्धा लोकांना भय वाटत नाही आणि त्यांना असं वाटतं ह्या अशाच गोष्टी आहेत, ह्यामध्ये काही तथ्य नाही. परंतु श्रोत्यांनो, मी आपणाला सांगू इच्छिते की पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अधिकांश पूर्ण झालेल्या आहेत, आणि ज्या बाकी आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत. नरक एक वास्तविकता आहे, स्वर्ग एक वास्तविकता आहे, सैतान एक वास्तविकता आहे. अनेक लोकांना वाटतं की सैतान काहीच नाही, परंतु अशा चुकीच्या धारणेमध्ये आपण राहू नका. सैतान सुद्धा प्रभावशाली रीतीने, मोठ्या शक्तिशाली रीतीने ह्या जगात कार्य करीत आहे. आज आपणाला सतर्क व्हायचे आहे. आपणाला कल्पना सुद्धा होणार नाही इतक्या जलद गतीने जगाची स्थिती बदलत आहे, आणि एका क्षणात काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणून जेव्हा परमेश्वर आम्हाला संधी देत आहे, तो आमच्याशी बोलत आहे, तेव्हा आम्ही स्वतःला प्रश्न करावा की आज माझे आत्मिक जीवन कसे आहे, मी कोणत्या मार्गावर चालत आहे. काय परमेश्वराला माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान आहे। कालच मी एका तरुणाशी बोलत होते आणि मी त्याला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते की जीवनामध्ये सर्वप्रथम स्थान आम्ही परमेश्वराला द्यायला हवे। जर परमेश्वर आमच्या जीवनात प्रथम स्थानी नाही, उच्च स्थानी नाही, तर मग आमच्या जीवनातील बाकी गोष्टी व्यर्थ आहेत। आम्ही बाकी गोष्टी प्राप्त करण्याकरिता खूप प्रयत्न करतो, परिश्रम करतो, कष्ट उचलतो, परंतु परमेश्वराला मात्र आम्ही अगदी खाली ठेवतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या जोरावर, आमच्या बळावर सर्व काही प्राप्त करू शकू। श्रोत्यांनो, तसे शक्य नाही। आज जर आपण परमेश्वरापासून दूर आहात, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्थान नाही, तर परमेश्वर आपणाला जागरूक करीत आहे। तो तुम्हाला प्रश्न विचारित आहे की माझा सन्मान कुठे आहे, माझे भय कुठे आहे। काय आपण आपल्या वर्तणुकीद्वारे, व्यवहाराद्वारे, बोलण्या चालण्याद्वारे, सर्व गोष्टींच्याद्वारे परमेश्वराचा अपमान करीत आहात? परमेश्वरापासून दूर जाऊन त्याच्या नावाला तुच्छ लेखित आहात? आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे, जर आपण अशा प्रकारच्या पापामध्ये आहात तर पश्चाताप करा, प्रभूजवळ या, म्हणा, प्रभू खरोखर मी आज तुझ्या हातात आपले सर्व काही समर्पित करीत आहे। मी तुला दुखवले आहे, मी तुझे भय बाळगले नाही, मी तुझा अनादर केला, मी नेहमीच तुझ्या नावाला तुच्छ लेखले। तू माझ्या सर्व पापांची क्षमा कर आणि आज तू माझा स्वीकार कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण जिवंत परमेश्वराजवळ येऊ शकता। आपणाकरिता मार्ग उघडा आहे। ही संध्या आहे श्रोत्यांनो, ह्याचा फायदा घ्या। परमेश्वर आपली वाट पाहत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तो आपणाला स्वीकारण्यास तयार आहे। परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ।
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं। आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही। श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा, आम्हाला अगदी आनंदच होईल। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा। कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे। पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।
आपण ह्या कार्यक्रमाला radio882.com ह्या वेबसाईट वर सुद्धा ऐकू शकता। radio882.com ह्या वेबसाईट विषयी आपण आपल्या मित्रगणांना अवश्य सांगा।